चीनीमंडी.com पॉडकास्ट। उसाबरोबर हळद शेतीची वैज्ञानिकांनी केली प्रशंसा। उत्तर प्रदेशाचे वैज्ञानिक डॉक्टर मॅनेजर सिंग यांनी हसनपूर साखर कारखाना परिसरातील ऊस शेतीची शनिवारी पाहणी केली। या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांनी उसाबरोबरच केलेली हळदीची शेती पाहून त्यांचे कौतुक केले। त्यांनी शेतकऱ्यांना उसाच्या दोन रांगांमधील अंतर 5 फूट ठेवण्याचा सल्ला दिला। या क्रमामध्ये उसाच्या रोपांमध्ये किडीचा प्रादुर्भाव पाहता कोराजन वापरण्याचा सल्ला दिला। यूपीचे सिवरेहीतून आलेले वैज्ञानिक डॉक्टर मॅनेजर सिंग यांनी बिथान ए, मालीपूर कोरे, सुजानपूर, कुम्हारसौ, बखरी, साऊद, साहपूर आदी परिसरातील ऊस शेतांची पाहणी केली। प्रति एकर 1 पोते युरिया टाकण्याचा सल्ला दिला। बखरीचे शेतकरी अरुण कुमार सिंग यांनी सांगितले की ऑक्टोबर महिन्यात उसाबरोबरच मक्याची शेती केली गेली। मका तोडणीनंतर उसामध्ये हळदीची शेती केली गेलेली आहे। उसाच्या 2 सरींमधील अंतर 8 फूट आहे। कार्यपालक ऊस उपाध्यक्ष शंभू प्रसाद राय यांनी शेतकऱ्यांच्या तमणी, कोरणी तसेच सिंचनावर जोर देण्याचा सल्ला दिला। वैज्ञानिक म्हणाले की हसनपूरच्या शेतकऱ्यांकडे शेती करण्याची भावना आहे। शेतकऱ्यांची मेहनत तसेच प्रचार प्रसाराची व्यवस्था पाहून हसनपूर साखरेला देशातील 1 नंबरचा साखर कारखाना म्हटले आहे। वैज्ञानिकांनी पदाधिकारी कर्मचाऱ्यांसह साखर कारखान्याच्या सभागृहात बैठक घेतली, तांत्रिक माहिती आणि सल्ला दिला। बैठकीमध्ये मणिंदर दुबे, टिके मंडल आदी उपस्थित होते।